chinimandi.com podcast.
नव्या गाळप हंगामात मजुरांच्या कमीमुळे कारखाने हार्वेस्टर मशीनवर अवलंबून 2020-21 ऊस गाळप हंगाम गुरुवारी सुरू झाला आहे. पण असे दिसून येते आहे की कोविड महामारीमुळे यावर्षी ऊसतोड श्रमिकांची संख्या कमी होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम ऊसतोडीवर होऊ शकतो, ज्यामुळे साखर कारखान्यांनी मशीन हार्वेस्टरचा पर्याय निवडलाय आणि मशीनचा शोध सुरू केला आहे. तसेच श्रमिकांकडून मजुरी वाढवण्याच्या मागणीबाबत संप सुरू आहे, ज्यामुळे गाळप हंगाम प्रभावित होण्याची शक्यता दिसत आहे. मार्च मध्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यावर अधिकांश श्रमिक साखर कारखान्यांमध्ये अडकले होते आणि एका महिन्यानंतर ते आपल्या घरी जाऊ शकले आहेत. आता यापैकी अधिकतर मराठवाड्यामध्ये राहतात, त्यांना पश्चिमी महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांकडून यापूर्वीच ऍडव्हान्स देऊन गाळपासाठी तयार करण्यात आले आहे. साखर उद्योगाशी जोडलेल्या लोकांनी महामारीचे कारण सांगून हार्वेस्टर मशीनचा शोध सुरू केला आहे. गेल्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना थकबाकी भागवण्यामध्ये कारखाने अपयशी ठरल्यामुळे साखर आयुक्तालयाने या गाळप हंगामासाठी अनेक साखर कारखान्यांचे परवाने थांबवून ठेवले आहेत. अनेक साखर कारखाने थकबाकी भागवण्यासाठी पैसे जोडण्यासाठी धावपळ करत आहेत.